श्रीराम, आपण श्रीमद दासबोध पाहतो आहोत. स्तवन नाम दशक प्रथमा. दासबोधातील पहिला दशक आणि पहिला समास, त्यातल्या काही ओव्या आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. अत्यंत महत्वाचा समास आहे दासबोध. या संपूर्ण ग्रंथात काय जे सांगितलेलं आहे ते विषय संक्षेपाने या पहिल्या समासात समर्थाने सांगितलेले आहेत. थोडक्यात पाहायचे तर पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ. श्रोत्यांनी समर्थांना प्रश्न विचारलेला आहे की हा ग्रंथ कोणता आहे, त्यावर समर्थ म्हणतात, ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्तिमार्ग. या ग्रंथामध्ये काय जर सांगितलेलं असेल तर भक्तिमार्ग विशद करून सांगितलं आहे असं समर्थ म्हणतात. आणखी काय काय सांगितलेलं आहे, नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्य लक्षण आणि बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले, हे मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. अनेक विषय जरी दासबोधात आलेले असले तरी भक्तिमार्ग, अध्यात्म निरूपण आणि पुढे एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मुख्य हरिकथा निरूपण, म्हणजे हा अध्यात्मशास्त्रावरचा ग्रंथ आहे, हे मुद्दाम लक्षात ठेवलं पाहिजे. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की भक्तीच्याच मार्गाने मनुष्य हा देवत्वाला पावतो असं निश्चयपूर्वक समर्थ सांगतायत. नंतर सांगतायत ते मुख्य भक्ती शुद्ध ज्ञान आत्मतिथीचा निश्चय आहे, शुद्ध उपदेश शायुज्य मुक्ती मोक्षप्राप्तीचा निश्चय, शुद्ध स्वरूप विदेहस्थिती अलिप्तपणाचा निश्चय, मुख्य देव मुख्य भक्त आणि जीवशिवाचा निश्चय, मुख्य ब्रह्म नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलीला असे, मुख्य उपासना नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण. नंतर अकराव्यावीत म्हणतात मायोद्भवाचे लक्षण, माया कुठून आलेली आहे आणि पंचमहाभूतांचे लक्षण, या पंचमहाभूतांचं हे विश्व कसं बनलेलं आहे, कर्ता कोण आहे, हे लक्षण इथपर्यंत आपण मागच्या प्रवचनातून पाहिलेलं आहे. आज आपण त्यापुढच्या 12व्या ओळीपासून पाहणार आहोत. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न, नाना किंत निवारिले. परमार्थ मार्ग हा अत्यंत सूक्ष्म मार्ग आहे. जसं भगवंतांनी म्हटलेलं आहे, इदंतु ते गुह्यतमं प्रवक्षाम्यनुसूयवे, हे गुह्यातलं गुह्य ज्ञान जे आहे, आत्मज्ञान जे आहे, ते मी तुला सांगणार आहे असं भगवंतांनी 9व्या अध्यायात जे म्हटलेलं आहे, तसं हे अध्यात्मज्ञान हा परमार्थ अतिशय सूक्ष्म मार्ग आहे, गुह्य असं असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक शंका साधकाच्या मनात निर्माण होतात. परमार्थ मार्गाला लागण्यापूर्वीही शंका असतात सामान्य माणसाला की परमार्थाची गरजच काय आहे, परमार्थ कशासाठी करायला पाहिजे, परमार्थ न करता आपला संसार चांगला होतो का नाही, त्यामुळे परमार्थाचं महत्व काय आहे हे देखील समर्थांनी ह्या ग्रंथात उत्तम सांगितलेलं आहे. किंबहुना त्यांनी म्हटलं आहे की परमार्थ नाही तो भिकारी, परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी. म्हणजे परमार्थच जर करत नसेल तर समर्थांसारखे संत त्या जीवनाला जीवन असं समजतच नाहीत. आणि म्हणून तिथंपासून जी शंकाला सुरुवात होती किंवा जे काही मनामध्ये साधनेमध्ये जे काही अडचणी येणार असतात तिथंपासून ते पूर्ण होईपर्यंत साधकाच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण असतात. दोन गोष्टी संभवतात की ज्याला या मार्गाला जायचंच नसतं त्यालाही शंका नसतात आणि जो पूर्ण झालेला असतो त्यालाही शंका नसतात. निस्संदेह श्रोती असं म्हटलंय, साधूंचं लक्षण सांगताना समर्थांनी म्हटलंय निस्संदेह श्रोती साधू ओळखावा, म्हणजे साधूचं लक्षण तो निस्संदेह झालेला असतो मग त्याला प्रश्न राहत नाही. पण सामान्य पातळीवर जेव्हा साधक असतो तेव्हा अनेक प्रश्न त्याच्यापुढे येत असतात आणि ते प्रश्न समर्थांनी या ग्रंथात सोडवलेले आहेत. म्हणून नाना किंत निवारिले असं म्हटलंय, नाना संशयो छेदिले, आणि जे संशय येतात त्याचा छेद करण्याचं काम, म्हणजे जेव्हा मनामध्ये संशय येतो तेव्हा त्याला नेमकं उत्तर अनुभवाच्या आधारे जर मिळालेलं असेल तर त्या साधकाच्या मनात शंका राहत नाही. आणि जोवर मनात शंका असते तोवर साधना होऊ शकत नाही. जर समजा साधक ध्यानाला बसला असेल, नामाला बसला असेल, आणि त्यावेळी जर त्याच्या मनामध्ये अनेक विचार असतील, पुढे काय करायचं आहे, ध्यान करून काय करायचं आहे, नामाचा परिणाम काय होणार आहे, काही जरी विचार मनात असला तरी ते नामस्मरणही होणार नाही, ते ध्यानही नीट होणार नाही, आणि त्यामुळे नाना प्रकारच्या शंका संशय ह्याचा छेद दिला पाहिजे. ह्याचा अर्थ ते मुळातून काढून टाकले पाहिजे. बर, एका वेळा सगळे प्रश्न काढले तरी देखील पुन्हा येणार नाहीत असं नाही. कारण जोपर्यंत प्रत्येक गोष्ट ही अनुभवाची होत नाही तोपर्यंत शंका ह्या येतच राहतात. आणि म्हणून शक्यतो शिष्याच्या समोर जर सद्गुरू प्रत्यक्ष देहाने असतील तर त्यांच्या शंकांचं निवारण होतं, नाही तर तो शिष्य तसाच संदेहात राहतो आणि त्याला मुक्कामापर्यंत म्हणजे आत्मदर्शनापर्यंत जे पोचायचं असतं ते तो पोचू शकत नाही, तो आहे त्या ठिकाणीच राहतो. त्यामुळे अनेक मंडळी ह्या मार्गावर असून देखील त्याच्यातला कुणी उद्धरलेला दिसत नाही, त्याचं कारण हेच असतं की सद्गुरू समोर नसतात, शिष्याचे प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत आणि त्याची साधनेत प्रगती होत नाही. म्हणून समर्थाने इथं सुरुवातीला सांगितलेलं आहे की नाना किंत नाना संदेह हे छेदून टाकले पाहिजेत, नाना आशंका फेडिले, सर्व प्रकारच्या आशंका दूर केलेल्या पाहिजेत, त्याच्यासाठी नाना प्रकारचे प्रश्न विचारावे लागतात. उपनिषद कालापासून जरी आपण बघितलं तरी सगळे हे जे ग्रंथ आहेत हे गुरुशिष्याचा संवादच आहे. शिष्य प्रश्न विचारतो आणि सद्गुरू त्याला उत्तर देतात, अशा तऱ्हेचं हे ग्रंथाची त्याप्रमाणे इथं दासबोधात देखील गुरुशिष्याचा संवादच आहे. पहिल्या पहिल्यांदा समर्थांनी सरळ समाज सांगितलेले आहेत आणि पुढे पुढे अनेक प्रश्न शिष्यांनी विचारलेले आहेत आणि त्या त्यावेळेला त्यांना उत्तर देण्याचं काम समर्थांनी केलेलं आहे. ऐसे बहुदा निरोपिले, अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये मी सांगितल्या आहेत. ग्रंथगर्भी जे बोलले, या ग्रंथामध्ये जे जे काही आहे ते मी ह्या पहिल्या समासात सांगितलं आहे असं समर्थ म्हणतात. ते अवघाच अनुवादिले नवचे किम कदा, तथापि सर्वच्या सर्व ग्रंथात काय सांगितलेलं आहे ते सांगणं सारांश रूपाने हे अवघड आहे. थोडीशी कल्पना यावी म्हणून प्रमुख प्रमुख जे विषय आहेत त्याचा उल्लेख मी ह्या सुरुवातीला केलेला आहे. त्याखेरीज बारीक बारीक प्रश्न देखील पुष्कळ आलेले आहेत, ते हळूहळू जसं आपण ग्रंथाचा अभ्यास करायला लागू तसं तसं ते आपल्याला लक्षात येतील. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते दशकी बोलिला. हा जो संपूर्ण दासबोध आहे ह्याच्यामध्ये 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास असल्यामुळे 200 समासांचा असा हा दासबोध आहे. सगळे समास आपण जर पाहिले तर त्याच्यामधल्या ओव्या ज्या आहेत त्या सगळ्या सारख्याच आहेत असं नाही. काही समास थोडे लहान आहेत, काही समास त्याच्यामध्ये पुष्कळच ओव्या आहेत. जसा जसा तो विषय असेल आणि त्या विषयाचं महत्व ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे समर्थाने तो विषय पूर्ण स्पष्ट करून दिलेला आहे. आणि त्यामुळे त्याचं जर का आपण स्वरूप बघितलं तर लहान मोठं शक्य आहे, परंतु जे सांगायचं आहे ते समाधान झाल्याखेरीज समर्थ पुढे जात नाहीत. म्हणून ते म्हणताय, जे जे दशकींचा अनुवाद ते दशकी बोलिला, त्या दशकाला जे जे काही नाव दिलं असेल तो विषय त्या दशकात आलेला आहे. जसं नवविधा भक्ती म्हटल्यानंतर श्रवणम कीर्तनम पासून आत्मनिवेदनापर्यंत नहू ही भक्ती समर्थांनी अतिशय स्पष्टप्रमाणे सांगितलेल्या आहेत. ज्ञान दशक घेतला तर त्याच्यामध्ये ज्ञानासंबंधीचं सर्व माहिती सांगितलेली आहे. बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध हे जर घेतले तर त्या समासामध्ये त्या पातळीवर असलेली व्यक्ती त्याची काय क्षण आहेत हेही समर्थांनी सांगितलंय. याप्रमाणे त्यांना जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं या ग्रंथात काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रश्न असा आला की हा एवढा ग्रंथ लिहिला खरा, त्या ग्रंथामध्ये विषय काय हेही सांगितलंय, तथापि कोणतंही एखादं लिखाण जेव्हा होतं किंवा एखादं काही सांगायचं असतं बोलायचं असतं तेव्हा त्याला काहीतरी आधार लागतो, काही संदर्भ लागतो की तुम्ही जे बोलता ते कोणाच्या आधाराने बोलता, कोणते ग्रंथ तुमच्या समोर आहेत किंवा कोणत्या व्यक्ती आदर्श तुमच्या समोर आहेत की त्यांचे विचार तुम्ही मांडतात, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. किंवा एखादा ग्रंथ लिहिताना त्याच्यामध्ये त्याची नोंदही दिलेली जाते की अमक्या ग्रंथाचे संदर्भ घेऊन त्याच्या आधाराने हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर इथं समर्थांनी पहिल्याच दशकातल्या पहिल्या समासातच सांगून टाकलेलं आहे की कोणकोणते ग्रंथ मी आधाराला घेतले आहेत. त्यात ते म्हणतात, नाना ग्रंथांच्या समती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेसहित. अनेक ग्रंथ त्यांनी आधाराला घेतलेत, त्याचा अभ्यास झालेला आहे. एवढंच नव्हे तर तो अभ्यास करून तो त्यांनी आपल्या प्रचितीला आणलेला आहे. सामान्यतः कुठल्याही साधकाने पहिल्यांदा शास्त्र प्रचिती घ्यायची असते. याचा अर्थ शास्त्रात काय सांगितलेलं आहे हे जास्तीत जास्त शब्दाच्या पातळीवर का होईना पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. कारण शब्दाचा वाच्यार्थ जो आहे तो थोडाफार त्याच्या बुद्धीच्या अंगाने त्याला थोडाफार कळू शकेल. तथापि लक्षार्थ जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपाच आवश्यक असते. म्हणून पहिल्यांदा शास्त्र प्रचिती ग्रंथांचा अभ्यास, नंतर गुरु प्रचिती म्हणजे सद्गुरू भेटणं, त्यांचा अनुग्रह होणं आणि त्यांच्या कृपेनं आपण साधना करू लागल्यानंतर त्या शास्त्रात जे सांगितलेलं आहे त्या ग्रंथातला जो गर्भितार्थ आहे तो हळूहळू लक्षात येतो. कारण सद्गुरूंच्या लक्षणातच सांगितलेलं आहे, फोडून शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार तो गुरु माहेर अनाथांचे, असंही म्हटलेलं आहे त्याने. त्यामुळे शब्दातलं अंतर जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये काय शब्दामध्ये म्हटलेलं आहे ते फोडून सांगण्याचं काम सद्गुरू करत असतात. असं सद्गुरूंच्याकडून जे वचन येतं म्हणजे जे शास्त्रात आहे तेच गुरूंच्या मुखातून येतं आणि जे गुरूंच्या मुखातून आलेलं असतं तेच स्वतःच्या साधनेनं आपल्या अनुभवात आणायचं असतं. त्यामुळे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि मग पुढे आत्म प्रचिती, ह्या तीन प्रचिती ज्यांनी घेतलेल्या आहेत असे समर्थ हा ग्रंथ लिहित असल्यामुळे त्या ग्रंथाला विशेष महत्व आहे. आणि हे प्रत्यक्ष समर्थांनी सांगितलेलं आहे की नाना ग्रंथांच्या संमती कोणकोणते ग्रंथ, उपनिषदे, वेदांत, श्रुती यासारखे प्रमाण ग्रंथ त्यांनी घेतलेले आहेत आधार, पण विशेषतः आत्मप्रचिती शास्त्रेसहित हे मोठ्या अगदी छातीवर हात ठेवून समर्थांनी सांगितलेलं आहे, आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की जे जे काही शास्त्रात आहे ते मी स्वतः अनुभवलेलं आहे, मी ती प्रचिती घेतलेली आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. ज्याला ह्याचा अनुभवच नसतो तो काहीतरी बोलतो पण ते बोलणं गुळमुळीत असतं किंवा चुकीचं असतं. जोपर्यंत स्वतःला अनुभव आलेला नसतो तोपर्यंत कुठलाही विचार हा ठामपणाने सांगता येत नाही. आणि जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो तेव्हा सांगता येतं की हे जे ह्याच्या शास्त्रात सांगितलेलं आहे, जे गुरुनी सांगितलेलं आहे ते माझ्या अनुभवाचं झालेलं आहे. आणि म्हणून संतांचं वाङ्मय जे असतं त्याला विशेष महत्व असतं, कारण ते आत्मप्रचिती घेऊन लिहिले गेलेलं असतं. आणि लिहिलं गेलं असतं असंही म्हणता येत नाही, ते आतून सहजच अनुभव स्फुरलेला असतो. त्यामुळे त्यांचं वाङ्मय हे स्मृतीचं नसून स्फूर्तीचं असतं. म्हणून संतांचं वाङ्मय हे अक्षर वाङ्मय असं म्हटलं जातं. जसं इथं समर्थांच्या बाबतीत सुद्धा म्हणता येईल की आत्माराम, दासबोध हे जे ग्रंथ आहेत ही समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे. समर्थांना जर पाहायचं असेल तर ह्या ग्रंथातून पाहता येतं. समर्थांचे विचार काय, त्यांची साधना कोणती होती, त्यांना काय नेमकं समाजाला सांगायचंय हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर दासबोधासारखा ग्रंथ पाहायला पाहिजे. म्हणून ह्याच्यामध्ये विशेष जे सांगितलेलं आहे ते मुख्य आत्मप्रचिती. कारण पुढे समर्थाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रचिती वेण बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. जर प्रचिती नसेल तेव्हा जे बोललं जातं ते नुसतं शुष्क वृक्ष असतं, त्याच्यामध्ये अनुभवाचा ओलावा नसतो. म्हणून मुख्य आत्मप्रचिती आणि शास्त्रेसहित, शास्त्राच्या बाहेर काही बोलत नाहीत. काही ठिकाणी काय असतं, काही संत असतात त्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला नसतो, ते नुसतंच आपल्या अनुभवातलं थोडंसे असतात ते सांगतात. त्यांनी आत्मानुभव घेतलेला असतो आणि त्यामुळे अनुभवातलं ते बोलतात. परंतु जर सुशिक्षित समाजाला हा विषय जर पटवून द्यायचा असेल तर त्याला जर शास्त्राचा आधार असेल आणि शिवाय आत्मप्रचिती असेल तर त्यांना लॉजिकली योग्य त्या पद्धतीनं त्यांना हा विषय पटवून देणं हे जास्त चांगलं ठरतं आणि ते त्यांना पटतंही. आणि त्यामुळे सुशिक्षित समाज जो हा परमार्थापासून थोडा दुरावल्यासारखा झालाय तसं जर व्हायला नको असेल तर शास्त्राचा अभ्यास केलेले आणि आत्मप्रचित घेतलेले असे जे संत असतील ते जर सद्गुरू म्हणून आपल्याला लाभले तर त्याचा उपयोग जास्त होतो. केवळ मला अनुभव आलेला आहे असं म्हणणारी जी संत मंडळी असतात ती त्यांच्यापुरती बोध झालेला असतो, परंतु दुसऱ्याला पटवून देणं किंवा शास्त्रार्थ सांगणं ही त्यांची ताकद नसते, तसा त्यांनी अभ्यासही केलेला नसतो. त्यामुळे अशी मंडळी सद्गुरू म्हणून उपयोगी पडत नाहीत. त्यांचे बोल असतात आत्मप्रतीतीचे म्हणून आपण थोडं थोडे ऐकायला हरकत नाही, परंतु आपल्या शंकांचं समाधान जर करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तिन्ही प्रचितीनं युक्त असलेला जो सद्गुरू असेल तो जास्त चांगला ठरतो. आणि त्या तऱ्हेनं समर्थ हे त्या तऱ्हेचे सद्गुरू होते म्हणून ते जास्त मान्यता पावले. आणखी पुढे काय म्हणतात, नाना संमती अन्वये म्हणोनी मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासीये प्रत्यक्ष आता। नाना संमती अन्वये, नाना ग्रंथा संदर्भाला घेतलेलं असल्यामुळे जे काही मी लिहिलेलं आहे त्याला सर्वांची संमती आहे, किंबहुना त्यांचेच विचार मी अनुभवून सोप्या भाषेमध्ये, कारण काही ग्रंथ संस्कृत आहेत, काही अवघड भाषेत लिहिलेले आहेत, तेच मी सोपे करून तुमच्या पुढे ठेवलेले आहेत, आणि म्हणून मिथ्या म्हणता नये, म्हणून हे जे विचार या ग्रंथात मांडलेले आहेत त्याला तुम्हाला मिथ्या म्हणता येणार नाही। त्याचं कारण हे केवळ मीच बोललेलो नाही तर ग्रंथ बोललेले आहेत, आणि परमार्थामध्ये नेहमी बाकीचे जे प्रमाण आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा आप्त वाक्य म्हणजे शब्द प्रामाण्य हे विशेष महत्वाचं आहे। प्रत्यक्ष अनुमान ही जी प्रमाण आहेत ही प्रमाण इथं लावता येत नाही, इथं शब्द प्रमाण हे मुख्य असल्यामुळे समर्थ म्हणतात की ग्रंथांचे जे शब्द आहेत तेच मी घेतलेलं असल्यामुळे कुणालाही ह्याला हे मिथ्या आहे असं म्हणता येणार नाही। एवढंच नव्हे तर ह्या मार्गाने गेल्यामुळे किंवा या ग्रंथांच्या आधारे माझी साधना झालेली असल्यामुळे मी तर ह्याचा अनुभव घेतलेलाच आहे, तथापि तुम्हालाही जर ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे जे मी सांगितलेलं आहे त्याचं जर तुम्ही नीट प्रकाराने अभ्यास केलात, त्याचं अनुसरण केलं, तर तुम्हालाही मला जो अनुभव आला तो तुम्हालाही येणार आहे, आणि येण्याची शक्यता आहे, फक्त त्या पद्धतीनं गेलं पाहिजे, म्हणून अतिशय निश्चयात्मक स्वरूपात समर्थ आपल्याला हे सांगतात। पण समर्थांना हे अनुभव आला, सर्वांनाच अनुभव येतो, त्याप्रमाणे समर्थ हे म्हणतात, मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये। एखादी व्यक्ती मोठी व्हायला लागली की तिचा मत्सर करणारी मंडळी असतात, अनादिकालापासून ही गोष्ट आहे की कुठलीही व्यक्ती सहजपणाने वरच्या पातळीवर गेली मोठी झाली असं होत नाही, त्याप्रमाणे समर्थांनाही हा अनुभव आला, आणि ग्रंथाच्या सुरुवातीलाच समर्थ म्हणतायत की मत्सरे या अशी मिथ्या म्हणती, म्हणजे वास्तविक दासबोध हा ग्रंथ समर्थांच्या अगदी शेवटच्या शेवटच्या काळात त्यांनी पुरा केला होता। खरं म्हणजे जगन्मान्य त्यावेळेला झालेले होते, शिवाजी महाराजांची सुद्धा त्यांनी शिष्यत्व पत्करलं होतं समर्थांचं, अनेक मठ त्यांनी स्थापन केले होते, इतकं असताना देखील त्यांचा मत्सर करणारी मंडळी होती, आणि म्हणून ते म्हणतायत कुणी जर मत्सराने या ग्रंथाला मिथ्या आहे असं म्हणत असतील तर हे जे ग्रंथ मी आधाराला घेतलेले आहेत त्याचाच उच्छेद केल्यासारखा होईल, म्हणजे राग जरी माझ्यावर असला तरी पर्यायाने तो ह्या ग्रंथांच्या वरचा राग किंवा त्या ग्रंथांचा मत्सर केल्यासारखा होईल, म्हणून हे जे मत्सर करणारे आहेत यांच्याबद्दल ते स्पष्टपणे असं म्हणतात की त्याच्यामध्ये नुकसान त्यांचंच आहे, मत्सर केल्याने ज्याचा मत्सर केला जातो त्याचं नुकसान नसतं, मत्सर करणाऱ्याचं नुकसान असतं, पण बहुधा हे मत्सर करणाऱ्याला लक्षात येत नाही। म्हणून इथं म्हणतायत नाना ग्रंथांच्या संमती, आणि नाना ग्रंथ सुद्धा सामान्य नाही आहेत, भगवत वाक्य आहेत ही। जे जे ग्रंथ मी इथं सांगितलेले आहेत ते सगळी भगवंतांची वचनं असल्यामुळे त्याचा उच्छेद नाही। आणि कोणकोणते ग्रंथ आहेत हे सांगण्यासाठी ते म्हणतात, सगळं त्यांनी सांगितलंय समर्थाने, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवद्वाक्य यथार्थ निश्चयसी। हे सगळे ग्रंथ जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की वेद जे आहेत ते भगवंतांचे निश्वसित आहेत, त्यामुळे ते वेदचं प्रमाण आहेतच। भगवद्गीता हा ग्रंथ तर प्रत्यक्ष भगवंत अनुवादला असं म्हटलेलं आहे, प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून आलेला आहे। आणि ह्या बाकीच्या गीता सुद्धा जर बघितल्या तर भगवंतांनी ज्या ज्या वेळेला अवतार घेतले वेगळे वेगळे त्या त्यावेळेला त्यांच्या मुखातून जो उपदेश आलेला आहे त्या सर्वांचा आधार इथे घेतलेला असल्यामुळे हे सर्व ग्रंथ म्हणजे भगवंतांच्या मुखीचेच हे उद्गार आहेत। म्हणून भगवंतांच्या वाक्य असल्यामुळे ही यथार्थच आहेत असं निश्चयपूर्वक मी सांगतो असं समर्थ म्हणतात। आणि पुढे म्हणतात भगवद वचनी अविश्वासे आणिसा कोण पतित असे, भगवद वचनावरच विश्वास नाही असा पतित कोण आहे। पण असतात समाजामध्ये अशी पुष्कळ मंडळी असतात की ती पतित होतात त्याचं कारण त्यांचा देवावरच विश्वास नसतो, मग भगवद वचनावर विश्वास कोणता असणार। म्हणून ते म्हणतात भगवद वचनी अविश्वासे आणिसा कोण पतित असे, भगवद वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे, जे जे काही मी इथं बोललेलो आहे त्याच्यामध्ये भगवद वाक्याविरहित एकही शब्द नाही. त्यामुळे खरं सांगायचं तर ह्या ग्रंथावर विश्वास ठेवणं म्हणजे भगवंताच्या वचनावर आणि भगवंतांवरच विश्वास ठेवणं आहे. तेव्हा ज्यांचा ज्यांचा भगवंतावर विश्वास असेल त्यांनी ह्या ग्रंथावर विश्वास ठेवावा आणि ह्याप्रमाणे अनुसरण केलं तर त्यांचंच त्याच्यामध्ये हित आहे असं आपण समजूया. जय जय रघुवीर समर्थ.